कुळीत अर्थात हॉर्स ग्रॅम, कुळीत किंवा हुलगा ही फॅबेसी कुलातील वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव डॉलिकॉस बायफ्लोरस असे आहे. ही शिंबावंत म्हणजे शेंगा येणारी वेल असून सामान्यपणे उष्ण कटिबंधामध्ये आढळते. अनेक शारीरिक लक्षणात हिचे पावट्याच्या वेलीशी साम्य असते, तरी काही फरक आहेत. भारतात सर्वत्र कुळीथाची लागवड करतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात कुळीथाचे पीक मोठ्या प्रमाणावर काढतात. अनेक शाखायुक्त असणारी ही वर्षायू वेल सरपटत वाढते. पाने त्रिपर्णी असून पर्णके भालाकृती किंवा लांबट असतात. फुलं पिवळी आणि पतंगरूप असतात. शिंबा म्हणजे शेंगा 5 सेंटीमीटर पर्यंत लांब तलवारीप्रमाणे वाकड्या आणि चपट्या असतात. त्यात 5 ते 6 पिंगट तांबूस किंवा काळ्या वृक्काकार बिया असतात. स्त्रियांना मासिक स्त्रावाच्या दोषावर कुळीथाच्या बियांचा काढा देतात. उचकी, मूळ व्याध, यकृताचे दोष यावरही हे गुणकारी आहे. लठ्ठपणा कमी होण्यासाठी आणि मूतखडा निचरून जाण्यासाठी हे उपयुक्त असते. लोह आणि मॉलिब्डेनम यासाठी कुळीथ हा एक उत्तम स्रोत आहे. याच्या दाण्यांच्या पिठाचे पिठले अथवा गूळ घालून खाद्यपदार्थ बनवतात. दाणे भरडून भिजवून अगर शिजवून दुभत्या आणि कष्टाळू जनावरांना पौष्टिक खाद्य अथवा खुराक म्हणून चारतात. पाला गुरांना चारतात. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.